नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ओडिशामधल्या भुवनेश्वर इथं 18व्या अनिवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारिक उद्घाटन झालं. जगभरातल्या भारतीय समुदायातल्या नागरिकांना एकमेकांशी जोडण्यासाठी हा मंच संधी उपलब्ध करून देतो. यंदा या परिषदेत 50 देशांमधल्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला आहे. या परिषदेचा समारोप उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे. अनिवासी भारतीय दिवस आज साजरा होत असून भारतीय समुदायाचं विकसित भारतासाठीचं योगदान ही या वर्षीची संकल्पना आहे. आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती इथं झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. तिरुमला तिरुपती देवस्थान समितीनं वैकुंठ एकादशी दर्शनासाठी तिरुपतीमध्ये 1,20,000 टोकन वाटपासाठी 95 कक्ष सुरू केले आहेत. त्यातल्या रामनायडू शाळेजवळच्या कक्षामध्ये काल ही दुर्घटना घडली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. नायडू आज दुपारी तिरुपतीला भेट देऊन आढावा घेणार आहेत. जम्मू आणि श्रीनगरला जोडणारा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस या नवीन मार्गावर चालेल, प्रवाशांचा प्रवास अनुभव वाढेल असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचं प्रमाण पुढील 10 वर्षात 50% वाढवण्याची मोठी जबाबदारी शिक्षण क्षेत्रातल्या सर्व घटकांवर असल्याचं राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. या समारंभात 10 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर 22,515 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटनही राज्यपालांच्या हस्ते झालं. शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक दर्जेदार आणि अद्ययावत सेवा देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. औषधं तसंच अन्नपदार्थांमधल्या भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील 100 दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेताना ते काल मुंबईत बोलत होते. सुमारे 10 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या 2 नक्षलवादी महिलांनी काल गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. श्यामला उर्फ लीला झुरुपुडो आणि काजल उर्फ तिम्मी मंगरू वड्डे अशी त्यांची नावं आहेत. श्यामला पुडो ही एटापल्ली तालुक्यातल्या गट्टेपल्ली इथली रहिवासी असून 2002 ती चामोर्शी दलममध्ये सहभागी झाली. तिच्यावर 21 चकमकी, 6 जाळपोळ आणि इतर 18 अशा 49 गुन्ह्यांची नोंद आहे. काजल वड्डे 2018 भामरागड दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर 8 गुन्ह्यांची नोंद आहे. ऊसतोड कामगारांसाठी कारखाना परिसरात साक्षरता वर्ग सुरू करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी सर्व साखर कारखान्यांना दिले होते. त्यामुळे राज्यात गाळप हंगाम सुरू केलेल्या 96 सहकारी आणि 93 खासगी अशा 189 साखर कारखान्यांच्या परिसरात साक्षरता वर्ग सुरू झाले आहेत. यात आतापर्यंत 4,92,000 निरक्षरांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. नागपूरमध्ये 12-14 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर मोरकरंजा गावाच्या शिवारात पोलिसांनी सापळा रचून गुजरातमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या एका वाहनाला ताब्यात घेऊन 7,91,000 मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रवीण नथ्थू पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात मस्जिद इथं पोलिसांनी एका वाहनासह 77,20,000 रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा जप्त केला. हा मद्यसाठा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशानं मस्जिद गावातल्या जयेश गुंजाळ यानं आणला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली. मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताचे ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांच्या जोडीचा पराभव झाला. आज झालेल्या सामन्यात चीनच्या जोडीने त्यांचा 13-21, 20-22 असा पराभव केला. दरम्यान या स्पर्धेत काल HS प्रणॉय आणि मालविका बनसोड यांनी आपापल्या गटात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयनं कॅनडाच्या खेळाडूवर तर मालविकानं मलेशियाच्या खेळाडूवर मात केली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.